अथाष्टादशोऽध्याय अर्जुन उवाच सन्यासस्य महाबाहो तत्त्वमेच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिसूदन श्रीभुवनुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं त्यागोस्त्यागं विचक्षणा त्याज्यं दोषभवेत्येके कर्म त्यागोर्मनीषिणा यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्रोतिव सम्प्रकीर्तित यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमोत्तमम् नियतस्य तु संन्यास कर्मणोऽनुपपद्यते मोहात्तस्य परित्याग तामसपरिकीर्तित दुःखमेत्येव यत्कर्म कायक्लेशभयात्यजे सकृत्वा राजसंत्यागं नैव त्यागफलं लभे कार्यमेत्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मत न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशलेनानुसज्जते त्यागी सत्त्वसमावेष्टो मेधावीच्छिन्न संशय न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषत यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते अनेष्टमेष्टं मेष्टं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रीत्य न तु संन्यासिनां क्वचित् पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोधने साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् अधिष्ठानं तथा कर्ता करणं च विधद्विधम् विविधास्त पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमाम् शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नर न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चेत ತೈವಂ ಸತಿ ಕರ್ತಾರೋ ಕೇವಲಂ ತುಯ ಪಶ್ಯತ್ಯ ಕೃತ ಬುದ್ಧಿ ತ್ವಾನ್ನ ಸಪಶ್ಯತಿ ದುರ್ಗತಿ ಯಸ್ಯ ನಾಹಂ ಕೃತೋ ಭಾವೋ ಬುದ್ಧಿರ್ಯಸ್ಯ ನ ಲೇಪ್ಯತೆ ಹತ್ವಾ ವಿಷಯವಾಲ್ಲೋಕಾನ್ ನಹಂತಿ ನ ನಿಬಧ್ಯತೆ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞೇಯಂ ಪರಿಜ್ಞಾತ ತ್ರಿವಿಧ ಕರ್ಮ ಸೂರಣ ಕರಣಂ ಕರ್ಮ ಕರ್ತೇತಿ ತ್ರಿವಿಧ ಕರ್ಮ ಸಂಗ್ರಹ ಜ್ಞಾನಂ ಕರ್ಮ ಚ ಕರ್ತಾ ಚ ಹೃದೈವ ಗುಣಭೇದ ಪ್ರೋಚ್ಯತೆ ಗುಣ ಸಂಖ್ಯಾನೆ ಯಥಾವಶೃಣುತಾನ್ಯತಿ ಸರ್ವಭೂತೇಷು ಯೇನೈಕಂ ಭಾವಮವ್ಯಯಮೀಕ್ಷತೆ ಅವಿಭಕ್ತಂ ವಿಭಕ್ತೇಷು ತ್ವಜ್ಞಾನಂ ದೇಭಿ ಸಾತ್ವಿಕಂ ಪೃಥಕ್ತೇನ ಭೂಯಜ್ಞಾನಂ ನಾನಾಭಾವಾನ್ ಪೃಥಗ್ವಿಧಾನ್ ವೇತ್ತಿ ಸರ್ವೇಷು ಭೂತೇಷು ತ್ವಜ್ಞಾನಂ ದೇಭಿ ರಾಜಸಂ ಯತ್ಸು ಕೃಷ್ಣವದೇಕಸ್ಮಿನ್ ಕಾರ್ಯೇ ಸಪ್ತಮಹೇತುಮಂ ಅಥತ್ವಾರ್ಥವದಲ್ಪಂಚ ತತ್ತಾಮಸಮುದಾರಿತಂ ನಿಯತಂ ಸಂಗರಹಿತ ನರಾಗದ್ವೇಷತಃ ಕೃತಂ ಅಫಲ ಪ್ರೇಷುನಾ ಕರ್ಮ ಯತ್ಸಾತ್ವಿಕಮುಚ್ಯತೆ ಯತ್ತು ಕಾಮೇಷು ನಾ ಕರ್ಮ ಸಾಹಂಕಾರೇಣ ವಾ ಪುನಃ ಕ್ರಿಯತೆ ಬಹುಲಾಯಸಂ ತದ್ರಾಜಸಮುದಾರಿತಂ ಅನುಬಾಂಧಂ ಸ್ವಯಂ ಹಿಂಸಾ ಮನವೇಕ್ಷ ಚ ಪೌರುಷಂ ಮೋಹಾದಾರಭ್ರತಿ ಕರ್ಮ ಯತ್ತತ್ತಾಮಸಮುಚ್ಯತೆ ಮುಕ್ತಸಂಗೋ ನಹಂವಾದಿ ಶಿಷ್ಯೋತ್ಸಾಹ ಸಮನ್ವಿತ ಸೇಧ್ಯ ಸೇಧ್ಯೋರ್ನಿರ್ವಿಕಾರ ಕರ್ತಾ ಸಾತ್ವಿಕ ಉಚ್ಯತೆ ರಾಗೀ ಕರ್ಮ ಫಲ ಪ್ರೇಷು ಲೋಭೋ ಹಿಂಸಾತ್ಮಕೋಶುತಿ ಹರ್ಷ ಶೋಕಾನ್ವಿತ ಕಷ್ಟ ರಾಜಸ ಪರಿಕೀರ್ತಿತ ಅಯುಕ್ತ ಪ್ರಾಕೃತ ಸ್ತಬ್ಧ ಶಥೋಲೈಸ್ತೃತಿ ಕೋಲಸ ವಿಷಾದಿ ವೀರ್ಯಸೂತಿ ಚ ಕರ್ತಾ ತಾಮಸ ಉಚ್ಯತೆ ಬುದ್ಧಿರ್ಭೇದಂ ಧೃತೇಸ್ತೈವ ಗುಣತಸ್ತ್ವವಿಧಂ ಶೃಣು ಪ್ರೋಚ್ಯಮಾನಮಶೇಷೇನ ಪೃಥಕ್ತೇನ ಧನಂಜಯ ಪ್ರವೃತ್ತಿಂಚ ನಿವೃತ್ತಿಂಚ ಕಾರ್ಯಾಕಾರ್ಯೇ ಭಜಾಭಜೇ ಬಂಧಂ ಮೋಕ್ಷಂಚ ಯಾ ವೇತ್ತಿ ಬೋಧೆ ಸಾಪಾರ್ಥ ಸಾತ್ವಿಕೀ ಯಯಾ ಧರ್ಮಮಧರ್ಮಂ ಚ कार्यं च कार्यमेव च अयथावत् जानाति बुद्धिशा पार्थराजसी अधर्मं धर्ममिति या मान्यते तमसावृता सर्वार्थान्यपरीतांश्च बुद्धिशा पार्थतामसी धृत्यायाधारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेनाव्यभिचारेण्या धृतिः सा पार्थसात्विकी या तु धर्मकामार्थान् धृत्याधारयते गुणा प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थराजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमोचति दुर्वेद धृतिशा पार्थतामसि सुखं पिदानं त्रिविधं श्रुणे भरतर्षव अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं सोक्त स्वात्मबुद्धे प्रसादजं विषयेन्द्रियसंयोगा यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव सुखं राजसंस्मृतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदारितं न तदस्ति पृथिव्यां वा विविवेशु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदिः स्यात्त्रिभुर्गुणैः
ब्राह्मण क्षत्रिय विषां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव
समोदमस्तपसौ क्षान्तिराजवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तेक्यौ ब्रह्मकर्मस्वभावजौ शौर्यं तेजो धृतेर्दाक्षौ योद्धे साप्यपलायनम् ज्ञानमीश्वर भावस्तु क्षात्रं कर्मा स्वभावजं कृषिगौरक्षवाणिज्यं वैश्यकर्मा स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं देशे कर्माण्यभिरत संसिद्धिं लभते नर स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विन्दति तच्छिरु यथा प्रवृत्तिर्भूतन येन सर्वमिदं ततम् स्वकर्मणात्मभ्यर्थ्य सिद्धिं विन्दति मानव स्वेयांस्वधर्मो विगुण स्वर्धर्मास्वनो स्थिता स्वभावनियतं कर्म पूर्वन्नाप्नोति कीर्दृशम् सहजं कर्म कौन्तेयो सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भै दोषेण रूपेण निरिवावृताः असद्बुद्धे सर्वत्र युगात्मा युगत शुभ नैष्कर्म्यसिद्धं कर्मणां सन्न्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधने समासेनैव कौन्तेयो निष्ठज्ञानस्य परा बुद्ध्या विशुद्धया युक्तो भीत्यात्मानं नियमत शब्दादिन्विषयांस्तत्र रागद्वेषोऽभ्युदस्य च विविक्तसेवी लघ्वासी यतो वा कार्यमानस ज्ञानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रित अहंकारं बलं वर्तं कामं क्रोधं परिग्रहं विमोच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समा सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् भक्त्या मामभिजानाति यावान् यस्तास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् सर्वकर्माण्यभिषदा पूर्वाणो मद्यपाशय मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् चेतसा सर्वकर्माणि मयि सन्यस्य मात्पर बुद्धियोगमुपाश्रित्य मत्चित्तः सततं भव मत्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् करिष्यसि अथ ते त्वमहङ्कारान्न शोष्यसि विनाशसि यदहङ्कारमाश्रित्य न योष्य इति मन्यसे मेख्यैष व्यवसायस्ते प्रकृते स्वां नियोक्ष्यति स्वभावजेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोपितः ईश्वरः सर्वभूतानि सिद्धेशे गुणतिष्ठति भ्रामयं सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन वारत तत्र सादात् परां शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानमाख्यातं गोह्याद्गोह्यतरं मया विमृश्यैकादशेषेण यथेच्छसि तथा कुरु सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वच एष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् मान्मना भवमद्भक्तो मद्यादिमानमस्तु मामेवैष्यसि सत्यं ते कति जाने प्रियोऽसि मे सर्वधर्मान्तरित्यज्य मामेकं शरणं गज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सुत इदं ते नातपस्ताय मा भक्ताय कदाचन न सासो शुषदेवाच्यं न च मां योग्यसूयति
यायिमं परमं भूयं माधाक्तेष्वभिधास्यति भक्तिमयि परां कृत्वा मामेवैष्यच्य संशय न सतस्मान्मनुष्येषु अस्मिन् मे प्रियकृत्तमा भविता न समेतस्मा धन्यः प्रियतरो भुवि
अध्येष्यते जय इमम् धर्मं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनाह नेष्टस्यामिति मे मति श्रद्धावानन सूयस्त शृणुयादपि यो नर सो विमुक्तः शुभाल्लोका प्राप्नुयात् पुण्यकर्मणा पत्रे तत्सुतं पार्थ त्वयैकाव्येन चेतसा कश्चिदज्ञानसम्मोह प्रणष्टस्ते धनञ्जय अर्जुनवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा यत्प्रसारान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करीषे वचनं तव सन्देवत् इत्यहं वासुदेवस्य पाठस्य च महात्मन संवादमिममाश्रौष मद्भुतं रोमहर्षिणि व्यासप्रसादाच्युतवा एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथगतः स्वयं राजं संश्लेष्य संश्लेष्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयो पुण्यं विष्यामि च मुर्मुः तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् भविष्यामि च पुनः पुनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूषि सुवानेतेर्मतेर्मम यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पाथो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूते ब्रुवामि तेर्मतेर्वन ब्रुवामि तेर्मतेर्वन। ॐ तत्सदपि श्रीमद्भगवद्गीतास्त्रीकृष्णश्रीमद्भक्त्यायानुभूशास्त्री कृष्णानुभूलवे मोक्षसन्न्यासयोगनामष्टादशोऽध्याय वसुदेवसुतं देवं पंशजानुरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं।